आहो जावई बाप लई नका ताप आजच्या दिसाला राहून जा उद्या पुरीला घेऊन जा तरी नवी सबब सांगू नका जाण्याचा हट मुळी धरू नका काहीतरी नवी सबब सांगू नका जाण्याचा हट मुळी धरू नका आताच आले लगेच निघाले जत्रा गावाची पाहून जा उद्या पुरीला घेऊन जा साखर बघा पडते जशी तुमची आम्हाला वाटे कोणी तशी दुधात साखर बघा पडते जशी तुमची आम्हाला वाटे कोणी तशी काल सकाळी कपिला व्याली खरबस गाईचा खाऊन जा उद्या पुरीला घेऊन जा मन माझ्या मोडू नका बसा जोडीन जेवा गोडीन रात्री छबीना पाहून जा उद्या पुरीला घेऊन जा
उद्या पुरीला घेऊन जा।